पुढील नोंद आहे कॉड. गॅडीफॉर्मिस गणाच्या गॅडीडी कुलातील निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात. हे सागरी मासे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्र याच्यामध्ये ते आढळतात. अटलांटिक महासागरात आढळणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव गॅडस मोरहुआ असे आहे. त्याची लांबी 7 सेंटीमीटर पासून 185 सेंटीमीटर पर्यंत असते. वजन 3 ते 18 किलोग्रॅम असून यापेक्षाही जास्त वजनाचे कॉड असल्याची नोंद आहे. कॉडचे डोके मोठे असून बाकीचे शरीर शेपटीकडे निमुळते होत गेलेले असते. तोंड आणि डोळे मोठे असतात. वरचा जबडा खालच्या जबड्यापेक्षा थोडा पुढे आलेला असतो. पृष्ठपक्ष 3 आणि गुदपक्ष 2 असतात. शरीरावरील खवले लहान असतात. शरीराचा रंग हिरवा, तपकिरी किंवा तांबडा असतो. मादी 1 वर्षात सरासरी 90 लाख अंडी घालते. अंडी लहान आणि पाण्यावर तरंगणारी असतात. 10 ते 15 दिवसात अंड्यातून पिले बाहेर पडून पोहू लागतात. अपृष्ठवंशीय प्राणी आणि लहान मासे हे कॉडचे भक्ष आहेत. भारतात आढळणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव ब्रेग्मॅसेरॉस मॅकेलेलेंडाय असे असून त्यांची लांबी 7 ते 8 सेंटीमीटर असून वजन सुमारे 3 किलोग्रॅम असते. डोक्याच्या वरचा भाग काळा आणि पाठीमागचा भाग हिरवा असतो. शरीराच्या दोन्ही बाजू रुपेरी रंगाच्या असतात. पश्चिम किनाऱ्यावर रत्नागिरीपासून भडोजपर्यंत अरबी समुद्रात हे मासे आढळतात. या भागात दरवर्षी 1000 टन कॉड पकडले जातात. कॉड हा मासा खाद्य आहे. याच्या ताज्या यकृतापासून औषधी तेल अर्थात कॉड लिव्हर ऑइल काढतात. या तेलामध्ये ओमेगा 3, मेदामले आणि अ आणि ड ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. हे तेल बाजारात द्रवरूप आणि जिलेटिन वेष्टित गोळ्यांच्या रूपामध्ये उपलब्ध असून ते तेल पूरक अन्न म्हणून बालकांना तसंच मुडदूस आणि क्षयरोग झालेल्या रुग्णांना देतात. हे तेल त्वचारोगावरही गुणकारी आहे. तसंच ते भाजल्यानंतर किंवा जखम झाल्यावर लावतात. कॉडच्या शरीरापासून मिळणारे तेल गुरे, डुकरे आणि कोंबड्यांना पूरक खाद्य म्हणून देतात. साबण आणि ग्रीस तयार करण्यासाठी ते वापरतात. लिंबाच्या झाडावरील कवकांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. कॉडच्या वाताशयापासून जिलेटिन असलेला आय सिंग्लास हा पदार्थ तयार करण्यात येतो. याचा उपयोग बियर, मद्य, व्हिनेगार स्वच्छ करण्यासाठी होतो. वाताशयाच्या धाग्यापासून जर मिळते ती जरीकामासाठी वापरतात. कॉडच्या त्वचेपासून उत्तम सरस तयार करतात. त्वचा कमावून त्यापासून कातडे तयार करतात. हे कातडे बूट, चप्पल, पिशव्या, बटवे इत्यादी तयार करण्यासाठी उपयोगात आणतात. ही नोंद प. व्ही. सोवनी यांनी केली आहे.